नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पंतप्रधान उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. विविध विकास प्रकल्पांसह बीडकीन औद्योगिक क्षेत्राचं राष्ट्रार्पण. बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस चकमकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून शंका व्यक्त. ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेलं उपोषण स्थगित. आणि मराठवाड्यात जायकवाडीसह तेरणा इसापूर आणि मांजरा धरणातून विसर्ग सुरू. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते देशभरातल्या 22,600 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. या दौऱ्यात ते पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट सेवेला हिरवा झेंडा दाखवतील. तसंच स्वारगेट कात्रज मेट्रोची पायाभरणी करतील. भिडेवाड्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय 3 परमरुद्र संगणकांचं लोकार्पण, ट्रक चालकांसाठी महामार्गालगत सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज 1,000 विश्रामगृहांचं लोकार्पण, देशभरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी 500 चार्जिंग स्टेशन्स तसंच 20 एलपीजी स्टेशन्स आणि सोलापूर विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. छत्रपती संभाजीनगर नजीक बीडकीन औद्योगिक प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्या राष्ट्रार्पण होणार आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिकेअंतर्गत सुमारे 7,855 एकर क्षेत्रावरच्या 3 टप्प्यातल्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं 6,400 कोटी रुपये मंजूर केले आहेत. मराठवाड्याचं आर्थिक केंद्र होण्याची क्षमता या प्रकल्पात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. शेंद्रा इथल्या ऑरिक सभागृहात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे यांनी ही माहिती दिली. दरम्यान केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला आज 10 वर्ष पूर्ण झाली. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आहे. या उपक्रमामुळे विविध क्षेत्रातली निर्यात वाढली, उत्पादन क्षमतेचा विकास होऊन अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या वाढवण तसंच ग्रेट निकोबार बेटावरच्या गालाथी खाडी इथं नवीन बंदरं विकसित करण्यात येत आहेत. केंद्रीय बंदर विकास, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ही माहिती दिली. देशातल्या बंदरांची एकूण माल हाताळणी क्षमता येत्या 5 वर्षात दुप्पट होणार असल्याचा विश्वासही सोनोवाल यांनी वर्तवला. जनतेला परवडणाऱ्या आरोग्य सुविधा देण्यासाठी गेल्या 10 वर्षात मजबूत पायाभूत आराखडा निर्माण केल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्सच्या 69व्या स्थापना दिन समारंभात बोलत होते. वैद्यकीय अभ्यासक्रमातल्या जागा वाढवणं आणि प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणं अशी पावलं सरकारनं उचलल्याकडे जाधव यांनी लक्ष वेधलं. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या औचित्यानं आज मुंबईत मंत्रालयात अंत्योदय दिवस साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर तसंच नांदेड महापालिका कार्यालयातही दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी झालेल्या चकमकीबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं शंका व्यक्त केली आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूच्या घटनेला चकमक मानणं शक्य नसल्याचं मत न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या पीठानं व्यक्त केलं आहे. या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी अपेक्षित आहे, तशी ती होत नसल्याचं दिसलं तर आम्हाला आदेश काढावा लागेल असंही न्यायालयानं यावेळी बजावलं. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं गेल्या 9 दिवसांपासून उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. आता उपोषण करून नाही तर सत्तेत बसून आरक्षण मिळवू असं जरांगे यांनी म्हटल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात डोंगरगाव पूल इथं नागरिकांनी आज कयाधू नदीपात्रात उतरून आंदोलन केलं. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीचं निवेदन यावेळी नायब तहसीलदार आणि तलाठ्यांना देण्यात आलं. नांदेड जिल्ह्यातल्या शेतकरी आणि महिला बचत गटांसाठी प्रत्येक तालुक्यात सूक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारला जाणार आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या प्रमुख पिकांच्या कच्च्या मालाचं पक्क्या मालात रुपांतर करून पीक मूल्य साखळी विकसित करणं हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातून 16 बचत गटांची निवड करण्यात आली असून या बचत गटांनी प्रक्रिया उद्योग उभारणी केल्यानंतर त्यांना 3 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे. परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण महाअभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज गंगाखेड तालुक्यात दैठणा गावातल्या अंगणवाड्यांनी मिळून पोषण आहार मेळावा घेतला. या मेळाव्यात मोड आलेली कडधान्य, पालेभाज्या, फळं यापासून बनवलेल्या विविध पाककृतींची मांडणी करण्यात आली होती. यावेळी गरोदर माता तसंच बालकांच्या आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात आलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यानं कसोटी क्रिकेटच्या टॉप 10 मानांकन यादीत पुनरागमन केलं असून तो आता या यादीत भारताच्याच यशस्वी जयस्वालसोबत 5व्या स्थानावर आला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मानं 5 स्थानांच्या घसरणीनंतरही या यादीत स्थान राखलं असून तो 10व्या क्रमांकावर आहे. राज्यातल्या अनेक भागात पाऊस सुरू असून जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे 14 दरवाजे 1/2 फूट तर 4 दरवाजे 1 फूट उघडण्यात आले असून धरणातून 11,528 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं केलं आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा धरणाच्या 14 वक्र दरवाजातून 10,704 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे तेरणा नदी काठावरील नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. या पार्श्वभूमीवर लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आज मांजरा नदीवरच्या नागझरी बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली तसंच उपाययोजनांचा आढावा घेतला. हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर धरणाचे 3 वक्र दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात 1,035 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे. बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणही 95% जास्त भरल्यामुळे नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मांजरा नदी काठावरच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन मांजरा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षानं केलं आहे. दरम्यान हवामान विभागानं आज नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट तर परभणी, नांदेड, हिंगोली, बीड या 4 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दीपक बनसोडे या सैनिकाला वीरमरण आलं. ते बुलढाणा जिल्ह्यातल्या पळसखेड नागो या गावचे रहिवासी होते. त्यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या मधुरा जसराज यांचं आज मुंबईत राहत्या घरी निधन झालं. त्या 86 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मधुरा या प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांच्या कन्या तर दिवंगत शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या पत्नी होत. मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यातल्या माजी सैनिक, वीरनारी, वीरपिता, वीरमाता आणि वयोवृद्ध सैनिकांकरता परवा 27 तारखेला छत्रपती संभाजीनगर इथं मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयानं आयोजित केलेल्या या मेळाव्यातून निवृत्तीवेतन तसंच स्पर्श योजनेसंबंधित सगळ्या अडचणींचं निरसन करण्याचा प्रयत्न आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या छावणी परिसरातल्या सर्वत्रा सभागृहात होणाऱ्या या मेळाव्याचा इच्छुकांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केलं आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शिक्षकांनी मोर्चा काढला. जिल्हा परिषदेसह विविध खासगी शिक्षण संस्थातील शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, विविध विकास प्रकल्पांसह बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं राष्ट्रार्पण. बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस चकमकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून शंका व्यक्त. ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेलं उपोषण स्थगित आणि मराठवाड्यात जायकवाडीसह तेरणा, इसापूर आणि मांजरा धरणातून विसर्ग सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.